आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरा विभागावरवी अक्षता बुडके तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभा आनी राज्यसभेच्या जोड बसकेन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केल्ल्या अभिभाषणाचेर काल दोनी सभाघरांनी धन्यवाद प्रस्तावाचेर चर्चा केली. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे तीन नवे कायदे काल सावन लागू झाले. केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससीन नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2024 वर्षाचे निकाल जाहीर केले. भारत आणि पाकिस्तानात काल नवी दिल्ली आणि इस्लामाबाद हांगा राजनितीक मार्गातल्यान एकामेकांच्या ताब्यान आशिल्ल्या नागरी कैद आणि नुस्तेमाऱ्यांची वळेरी अदलाबदल केली. आता पुराय खबरो. लोकसभा आणि राज्यसभेच्या जोड बसकेन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केल्ल्या अभिभाषणाचेर काल दोनी सभाघरांनी धन्यवाद प्रस्तावाचेर चर्चा केली. लोकसभेन जाल्ल्या चर्चेन वाटे घेऊन भाजपा खासदार अनुराग सिंग ठाकूर हांणी फाटल्या 10 वर्सांत सरकारान वेगवेगळ्या क्षेत्रांत घडोवन हाडिल्ल्या उपक्रमांची तोखणाय केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सरकारान लोकांच्या कल्याणा खातीर आणि अर्थव्यवस्थेचे वाढी खातीर जायती पावलां उबारल्यात असे तांणी म्हणले. 25 कोटी लोकांक गरिबीतल्यान भायर काढल्यात आणि सरकारान 80 कोटी लोकांक पीएम गरीब कल्याण योजनेखाला फुकट अन्नदान दिला असे तांणी मुखार सांगले. हे चर्चेन वाटो घेऊन विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांणी नीट परिक्षेन घोळ, अग्निवीर येवजण, मणिपुरांतली अशांतताय, विमुद्रीकरण, शेतकारांचे प्रस्न, वाढपी चलनवाड आणि हेर प्रस्न मांडले. नीट परीक्षा गरिबांक मजत करपा खातीर न्हय जाल्यार श्रीमंताच्या फायद्या खातीर तयार केल्ली आसा असो आरोप तांणी केलो. आपल्या उलोवपा वेळार राहुल गांधीन एका विशिष्ट समाजाचेर एक टिप्पणी केली आणि ताचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि घरमंत्री अमित शाह हांणी आक्षेप घेतला. वांगड्यांनी उलयताना सभाघराची पवित्रताय तिगोवन दवरची असे हे विशी सभापती ओम बिर्ला हांणी म्हणले. उपरांत श्री गांधी हांणी आपले विधान एक विशिष्ट समाजा आड न्हय तर भाजपाविशी आशिल्ले असे स्पष्ट केले. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे तीन नवे कायदे काल सावन लागू झाले. भारत सरकारान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाबरोबर नेमान बसका घेतल्या आणि नवे कायदे चालीक लावपा खातीर ते तंत्रगिन्यान ताक निर्माण करप आणि जागृताय निर्माण करपा संदर्भात पुरायपणान तयार आसा. काल लागू झाल्ल्या कायद्यांक लागून देशान सगळ्यान आर्विल्ली गुन्यांव न्याय व्यवस्था निर्माण जातली असे केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगले. गुन्यांव न्याय व्यवस्था आता पुरायपणान स्वदेशी झाल्या असे तांणी सांगले. नवो कायदे आणि बेगीतल्यान बेगीन न्याय मिळून दितलो आणि पीडितांक तांचे हक्क मिळून दितले असे नवी दिल्लीत पत्रकाराकडे उलयताना आणि कायद्याविषयी माहिती दितना केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगले. राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीएन एक आराखडो तयार करपा खातीर विद्यार्थ्यांकडल्यान आणि पालकांकडल्यान सुचोवण्यो आणि प्रतिसाद मागला. डॉ के राधाकृष्णन हांच्या अध्यक्षतेखाला स्थापन केल्ले उच्च पातळीचे समितीन विद्यार्थी आणि पालकांकडल्यान सुचोवण्यो आणि मतां मागल्यात असे सोशल मीडिया पोस्टात माहिती आणि प्रसारण मंत्रालयान सांगले. डेटा सुरक्षा प्रोटोकॉल आणि एनटीएची रचणूक आणि कार्यावळी, परीक्षा प्रक्रिया सुधारपाच्या यंत्रणेत सुधारणाविषयी आपले विचार उक्तावंक शकता असे मंत्रालयान जोडला. विद्यार्थी आणि पालक आपलो प्रतिसाद ह्या महिन्याच्या 7 तारखेमेरेन समितीकडेन धाडूंक शकता असे तांणी मुखार सांगले. केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससीन नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2024 वर्षाचे निकाल जाहीर केल्यात. पात्र आशिल्ल्या उमेदवारांनी मुखेल नागरी सेवा परीक्षेखातीर तपशीलवार अर्ज आय हातून परतून अर्ज करचो पडटलो. डीएएफआय भरपाच्यो तारखो आणि महत्वाच्यो सुचोवण्यो आणि ताचेविषयी माहिती आयोगाच्या संकेतथळार जाहीर करतले. प्राथमिक नागरी सेवा परीक्षेची आणि भारतीय रान सेवा परीक्षेची पुराय प्रक्रिया सोपल्या उपरांत तांचे निकाल जाहीर जातकच परीक्षेचे गुण आणि उत्तरपत्रिका आयोगाच्या संकेतथळार अपलोड करतले अशी माहिती उमेदवारांक दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी आयकतात. शेतकार आणि शेतकी क्षेत्राच्या हितान केंद्र सरकार छत्तीसगडाक शक्य तितली मजत दितले अशें कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले. तांणी शेतकी क्षेत्राची नेटान प्रगती करपा खातीर चर्चा सुरू केल्या आनी ताचे खाला तांणी नवी दिल्लीत छत्तीसगडाचे कृषी मंत्री रामविचार नेताम सयत उचेल्या पावण्यावेल्या शिष्टमंडळा वांगडा बसका घेतली. चर्चेवेळार छत्तीसगडान दाळ तेलबिया बगायती हांका चालना दिवपा वांगडाच शेतकी आनी शेतकारांच्या कल्याण संबंधित हेर जायत्या विषयांचेर चर्चा जाली. कार्मिक भौशीक कागाळी आनी निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी नवी दिल्लीत कुटुंब पेन्शनरांच्या कागाळीचेर प्रभावीपणान निवारणा खातीर खाशेली मोहीम सुरू केली. निवृत्ती वेतन आनी निवृत्ती वेतन कल्याण खात्यान आपल्या 100 दिसांच्या कृती आराखड्याचो एक भाग म्हणून आयच्यान ते 31 जुलय मेरेन कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारांचेर प्रभावीपणान निवारण करपा खातीर म्हयन्याभराची खाशेली मोहीम हातान घेतल्या आनी तातून 46 मंत्रालयां आनी खाते वाटो घेतात. ही खाशेली मोहीम कुटुंब निवृत्ती वेतन कागाळीच्या प्रलंबितपणान व्हड प्रमाणात उणीव हाडपाक सोदता. भारत आनी पाकिस्तानान काल नवी दिल्ली आनी इस्लामाबाद हांगा राजनितीक मार्गातल्यान एकामेकांच्या ताब्यान आशिल्ल्या नागरी कैद आनी नुस्तेमारांची वळेरीची अदलाबदल केली. भारतान आपल्या ताब्यान आशिल्ल्या 366 नागरी कैद्या आनी 86 नुस्तेमारी पाकिस्तानांची नावां घेतल्यात अशें विदेश वेव्हार मंत्रालयान सांगलां. पाकिस्तानान आपल्या ताब्यान आशिल्ल्या 43 नागरी कैद्यांची आनी 211 नुस्तेमारांची नावां वांटून घेतल्या. अश्यो वळेरी दर वर्सा 1 जानेवारी आनी 1 जुलय दिसा कॉन्सुलर प्रवेशा विशींची द्विपक्षीय करार 2008 तरतुदी खाला अदलाबदल करतात. नवी दिल्ली नागरी कैद नुस्तेमारा सयत तांची बोटी आनी पाकिस्तानाच्या ताब्यांतल्या बेपत्ता जाल्ल्या भारतीय संरक्षण कर्मचाऱ्यांक बेगीन सुटका करून परतून हाडपाचो उलो मारला. एकामेकांच्या देशांतल्या कैद्यांक आनी नुस्तेमारा कडेन संबंधित आशिल्ल्या सगळ्या मानवतावादी गजालींचेर भारत कटिबद्ध आसा अशें विदेश वेव्हार मंत्रालयान सांगलां. मुंबईच्या नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमात काल इंडोनेशिया आनी एनएफटीसी चित्रपट महोत्सव काल मुंबईत सुरू झालो. सिनेमा मोगी खातीर 6 दिसांचो हो महोत्सव ह्या म्हयन्याच्या 6 तारखे म्हणसर चलपाचो आसा आनी ही एनएफटीसी चित्रपट महोत्सवाची तिसरी आवृत्ती आसा. तशेंच ह्या कार्यावळीतल्यान सिनेमाच्या माध्यमातल्यान इंडोनेशिया आनी भारत हांच्या मदल्या सांस्कृतीक आदानप्रदानाची परब मनयतात. उत्तराखंड आसाम आनी मेघालयान आयज व्हड पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला आनी रेड अलर्ट जारी केला. फुडले 3 ते 4 दीस हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर भारतांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. गुजरात आनी अस्तंत दर्यादेगेरूय अशीच परिस्थिती येवपाची शक्यताय आसा. फुडल्या 2 ते 3 दिसांत राजस्थान, हरियाणा आनी पंजाबातल्या वाठारांनी नैऋत्य पावसाळी फुडे वचपाक परिस्थिती अनुकूल आसा. भारतीय हवामान खात्याच्या म्हयन्याळा नदर प्रमाण जुलय म्हयन्यान पुराय देशांत म्हयन्याळो पावस सामान्य परस चड पडपाची शक्यता आसा. ईशान्य भारतांतले जायते वाठार आनी वायव्य उदेंत भारतांतले कांय वाठार सोडल्यार देशांतल्या चडशा वाठारांनी सामान्य परस चड पावस पडपाची शक्यता आसा. अस्तंत दर्यादेग सोडल्यार वायव्य भारत आनी दक्षिण विकल्प भारतातल्या जायत्या वाठारांनी चडांत चड तापमान सामान्य आसपाची शक्यता आसा. मजगती राष्ट्रीय राजधानीत सकाळी पयलीच हलको पावस पडलो आनी उरिल्ल्या दिसा खातीर शारांत व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. ह्या म्हयन्याच्या 6 ते 14 तारखे मेरेन 5 मॅचीच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेन भारतीय दादल्यांचे क्रिकेट पंगड झिम्बाब्वे आड खेळटलो. सगळ्यो मॅची हरारेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबान जातल्यो. झिम्बाब्वेन हे मालिके खातीर आपलो 17 वांगडी पंगड जाहीर केला. पंगडाचो सगळ्यांत वरिष्ठ खेळगडो आनी अणभव आशिल्लो फलंदाज सिकंदर रझा झिम्बाब्वेच्या पंगडाचे फुडारपण करतलो. दुसरे वटेन भारतान झिम्बाब्वे आड आपलो 15 वांगडी पंगड जाहीर केला. शुभमन गिल भारतीय पंगडाचे फुडारपण करतलो. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. लोकसभा आणि राज्यसभेच्या जोड बसकेन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केल्ल्या अभिभाषणाचेर काल दोन्ही सभाघरांनी धन्यवाद प्रस्तावाचेर चर्चा केली. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे तीन नवे कायदे काल सावन लागू झाले. केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससीन नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2024 वर्षाचे निकाल जाहीर केल्यात. भारत आणि पाकिस्तानान काल नवी दिल्ली आणि इस्लामाबाद हांगा राजनितीक मार्गातल्यान एकामेकांच्या ताब्यान आशिल्ल्या नागरी कैद्या आणि नुस्तेमारांची वळेरीची अदलाबदल केली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.